आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी मनुष्यबळाचं भांडवल या विषयावर आजही पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत चर्चा. आकाशवाणीवरून मन की बातद्वारे आज पंतप्रधानांचा देशवासियांसोबत संवाद. अगरबत्तीमधील रसायनं आणि कृत्रिम सुगंधी पदार्थांच्या वापरावर भारतीय मानक ब्युरोद्वारे नवीन निर्बंध. आणि पुणे जिल्ह्यात 47 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त ऊस गाळप पूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही नवी दिल्लीत मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. कालच्या बैठकीनंतर मोदी यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात सांगितलं की प्रशासन आणि सुधारणांशी संबंधित विविध मुद्द्यांवर काल महत्वपूर्ण चर्चा झाली. यावर्षी या परिषदेचा मुख्य विषय विकसित भारतासाठी मनुष्यबळाचं भांडवल हा असून यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती आणि धोरणांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. राष्ट्रीय विकास संरचित आणि शाश्वत संवादाद्वारे केंद्र आणि राज्यांची भागीदारी मजबूत करणं हे या 3 दिवसांच्या परिषदेचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांच्या सहकारी संघराज्यवादाच्या दृष्टिकोनावर आधारित ही परिषद केंद्र आणि राज्यांमध्ये सहकार्याचा एक मंच म्हणून काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून जनतेसमोर आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 129वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर एआयआर न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज डीडी न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रसारित होणार आहे. कार्यक्रमानंतर लगेचच त्याचं प्रादेशिक भाषांमधून भाषांतर प्रसारित केलं जाईल. 2025 हे वर्ष भारताच्या विकास प्रवासातील एक निर्णायक अध्याय म्हणून ओळखलं जातं. या वर्षात धोरणांचं प्रगतीत आणि आकांक्षांचं निष्कर्षांमध्ये रुपांतर झालं. सुधारणांचं वर्ष या विशेष मालिकेत आज 2025 मधील पायाभूत सुविधा क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचा एक अहवाल माझे सहकारी प्रशांत जाधव यांच्याकडून.
2025 या वर्षात भारतातील रेल्वे रस्ते विमान वाहतूक सागरी आणि डिजिटल अशा पायाभूत सुविधांच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनकारी प्रगती झाली आहे. पायाभूत सुविधांसाठी सरकारचा भांडवली गुंतवणुकीचा खर्च 2025-26 मध्ये 11 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. रेल्वेच्या बाबतीत भारताचा पहिला उभा उचलला जाणारा तामिळनाडूतील पंबन हा सागरी पूल अभियांत्रिकी उत्कृष्टतेचं एक कालातीत प्रतीक आहे. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्पांतर्गत चिनाब पुलाचं उद्घाटन प्रथमच मिझोराम देशाच्या राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं. देशातील मेट्रो जाळं 1000 किलोमीटरपेक्षा जास्त झालं आहे. भारतात आज जगातील तिसरी सर्वात मोठी मेट्रो प्रणाली आहे. विमानतळांची संख्या आता 163 झाली आहे. ही जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक व्यवस्था आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याची लांबी 1,46,000 किलोमीटरपेक्षा जास्त झाली आहे. या घडामोडींनी 2025 मध्ये पायाभूत सुविधांनी आर्थिक विस्तार आणि राष्ट्रीय एकात्मतेला अधिक बळकटी दिली आहे.
भारताचे पहिले कृषीमंत्री भाऊसाहेब उपाख्य डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त दिला जाणारा भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल अमरावती इथं ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भाऊसाहेब देशमुख यांनी शेतीच्या शाश्वत विकासासह शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याच्यासाठी आपल्या आयुष्याचा कण आणि कण झिजवला, त्यामुळे आज जे सकारात्मक चित्र निर्माण झालं आहे त्याचं श्रेय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना जात असल्याचं प्रतिपादन फडणवीस यांनी पुरस्कार स्वीकारताना केलं. कृषी विद्यापीठाच्या अकोला इथल्या क्रीडांगणावर 3 दिवसांचं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन यानिमित्त आयोजित करण्यात आलं आहे. ते उद्यापर्यंत चालेल. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अगरबत्त्यांमध्ये मानवी आरोग्य आणि पर्यावरण यांच्यासाठी धोकादायक रसायनं आणि कृत्रिम सुगंधी द्रव्य मिसळीत जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय मानक ब्युरोनं राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं शुक्रवारी नवी दिल्लीत निर्बंध प्रकाशित केले. यापुढे अगरबत्त्या खरेदी करताना ग्राहकांना कोणती माहिती आवश्यक असेल ते सांगणारा हा वृत्तांत.
पूर्वी नैसर्गिक घटक आणि सुगंधांचा वापर करूनच अगरबत्त्या तयार करण्याचा घरगुती व्यवसाय होता. 100 वर्षाहून अधिक जुने अगरबत्ती उत्पादक अजूनही पर्यावरणाला अनुकूल घटक वापरून अगरबत्त्या बनवत असतात. परंतु कालौघात अगरबत्त्यांची मागणी वाढल्यावर त्या अधिकाधिक आकर्षक आणि सुगंधी करताना त्यात घातक रसायनं आणि कृत्रिम सुगंधांचा वापर सुरू झाला. परिणामी भारतीय मानक ब्युरोनं नवीन अधिसूचित मानकांमध्ये अगरबत्तीमध्ये काही कीटकनाशक रसायनं आणि कृत्रिम सुगंधी पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घातला आहे. यामध्ये कीटकनाशकांमध्ये वापरली जाणारी अलेथ्रिन, परमेथ्रिन, सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन आणि फिप्रोनिल ही रसायनं तर बेन्झिल सायनाइड, इथिल अक्रिलेट आणि डायफेनालामाइन यासारखे कृत्रिम सुगंध यांचा समावेश आहे. यापैकी अनेक पदार्थांवर जगभरात निर्बंध आहेत किंवा त्यांच्यावर बंदी आहे. या मानकाचा क्रमांक IS 1941:2025 असून अगरबत्तीच्या पुड्यावर BIS मानक चिन्ह अंकित असलं पाहिजे. भारत हा अगरबत्तीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. या उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे 8,000 कोटी रुपये असून 150 अधिक देशांमध्ये सुमारे 1,200 कोटी रुपयांच्या अगरबत्त्यांची निर्यात होते. अगरबत्त्यांचा विविध प्रसंगी उपयोग वाढल्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अगरबत्ती उत्पादनांची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी संध्या खान, पुणे.
पुणे जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामानं चांगला वेग पकडला आहे. खासगी साखर कारखान्यांमध्ये बारामती दौंड शुगरची आघाडी कायम आहे, मात्र सर्वाधिक निव्वळ साखर उतारामध्ये सहकारी साखर कारखानेच पुढे आहेत. त्यामध्ये श्री सोमेश्वर, निमाळेगाव, श्री विघ्नहर, श्री छत्रपती आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांकडून काल अखेर 47,00,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस गाळप पूर्ण झाला आहे. निव्वळ 8.52% साखर उतारानुसार 40,00,000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या अहवालात देण्यात आली. राज्यभरातल्या महापालिकांमध्ये मतदान आणि मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. यात निवडणूक प्रक्रियेसह मतदान यंत्र हाताळण्याची माहिती दिली जात आहे. निवडणुकीचं कर्तव्य बजावणं आणि हे प्रशिक्षण पूर्ण करणं प्रशासनानं सर्वांना बंधनकारक केलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी यावर्षी 1 जुलैची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. यामध्ये आयोगामार्फत दिलेल्या 45,558 संभाव्य दुबार मतदारांच्या यादीची BLO मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आल्यानंतर 13,336 दुबार मतदार आढळून आले. रायगड जिल्ह्यातील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी सूत्रधार रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर या दोघांना नागोठणे इथून अटक केली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मानसी काळोखे विजयी झाल्या. त्यानंतर 2 दिवसात त्यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खोपोलीत काळोखे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. अकोला इथं वैमानिक प्रशिक्षण केंद्राला केंद्र सरकारकडून अखेर मान्यता मिळाली आहे. हे केंद्र येत्या 4 महिन्यात सुरू होणार असून त्यामुळे पश्चिम विदर्भातील युवकांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्गाचं बांधकाम कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हे मंदिर 9 जानेवारीपासून पुढील 3 महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून भाविकांसाठी दर्शनाकरता बंद करण्याचा निर्णय संस्थांना घेतला आहे. अंदाजे 5.25 कोटी रुपये किमतीची अंबर ग्रीस म्हणजे व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तिघांना कोल्हापूर पोलिसांनी काल अटक केली. पुणे बंगळुरू महामार्गावर कणेरीवाडी इथं काल रात्री ही कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्गमधील एका व्यक्तीकडून माशाची उलटी विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली. धाराशिव जिल्ह्याच्या मौजे केशेगाव इथं कूपनलिकेमधील मोटर कप्पीच्या सहाय्यानं बाहेर काढत असताना विजेचा धक्का बसून 4 जण मरण पावले. कप्पीचा स्पर्श विद्युत तारांसोबत झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. हवामान. राज्यात आज सर्वत्र सूर्यप्रकाशयुक्त कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी मनुष्यबळाचं भांडवल या विषयावर आजही पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत चर्चा. आकाशवाणीवरून मन की बातद्वारे आज पंतप्रधानांचा देशवासियांसोबत संवाद. अगरबत्तीमधील रसायनं आणि कृत्रिम सुगंधी पदार्थांच्या वापरावर भारतीय मानक ब्युरोद्वारे नवीन निर्बंध. आणि पुणे जिल्ह्यात 47,00,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस गाळप पूर्ण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.